आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएनएलच्या स्वदेशी 4G यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे शासनाच्या सेवा गावागावात ऑनलाईन पोहोचवता येतील, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. राज्याच्या विविध जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान. आणि पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आता सविस्तर बातम्या. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 4G तंत्रज्ञानावर आधारित सेवेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिशातील झारसुगुडा इथून दूरस्थ पद्धतीनं काल करण्यात आलं. फिनलँड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या 4 देशांनंतर आता स्वदेशी 4G तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत हा या क्षेत्रातील जगातला 5वा देश ठरला आहे. या अंतर्गत बीएसएनएलच्या 92,633 मनोऱ्याचं लोकार्पण करण्यात आलं असून यापैकी 9,020 मनोरे महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या 4G नेटवर्कच्या लोकार्पणाच्या पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या नेटवर्कमुळे महाराष्ट्र शासनाच्या 1100 ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचवता येतील, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये. जी सेवा पाहिजे त्याकरता ग्रामपंचायतच्याही कार्यालयात जायची आवश्यकता नाहीये, तालुक्यालाही जायची आवश्यकता नाहीये. आपल्या मोबाईलवर सगळ्या सेवा तो प्राप्त करू शकेल. आणि यातल्या तर 90% लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही या डिजिटाईज करतो आहोत. त्यातनं होणार असं आहे की एखाद्याने एखाद्या सेवेकरता अप्लाय केला तर त्याची फाईल कोणाच्या टेबलवर आहे आणि वेळेमध्ये ती सेवा त्याला प्राप्त झाली की नाही हे त्याला त्याच्या मोबाईलवरच कळेल. आणि झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला फाईन करा अशा प्रकारचा अर्ज देखील त्याला देता येईल. अशा प्रकारची व्यवस्था आता महाराष्ट्रामध्ये आपण उभी करतो आहोत.
बीएसएनएलची स्वदेशी 4G यशोगाथा जगात उल्लेखनीय ठरेल. आत्मनिर्भर सशक्त भारताच्या दृष्टीनं हा क्षण अत्यंत महत्वाचा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर 22 महिन्यात ही तंत्रज्ञान विकसित करून भारतानं जगात नवी ओळख निर्माण केली आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं. सेवा आणि सुशासनाच्या मंत्राने प्रेरित केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन आणि प्रगतीसाठी कार्यरत आहे. या अनुषंगानं सेवा पर्व या विशेष मालिकेत आज अटल पेन्शन योजनेद्वारे भारताच्या असंघटित कार्यबलासाठी सामाजिक सुरक्षितता कशी भक्कम झाली आहे त्याबाबत हा वृत्तांत.
भारताच्या असंघटित कार्यबलाकडे विशेष लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारनं मे 2015 अटल पेन्शन योजना सुरू केली. प्रामुख्यानं दीर्घायुष्याशी निगडीत जोखीम आणि निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेचा अभाव या दोन आव्हानांवर ही योजना उपकारक ठरत आहे. भविष्यातील सदस्यांसाठी ही योजना कशी राहील याची रूपरेषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे.
अगर आप 20 की उम्र के हैं, 25 की उम्र के हैं, 30 की उम्र के हैं और अभी से आप पैसा जमा कराना चालू करोगे, जितना जमा कराओगे उसके अनुपात में 60 की उम्र होने के बाद आपको पेंशन मिलना शुरू हो जाएगा. सरकार उसमें पैसे डालेगी और आपको कभी बुढ़ापे में किसी के पास हाथ फहराने की नौबत नहीं आएगी. आपका बुढ़ापा भी सीख जाए और आप जो पैसा जमा कराएंगे आपके स्वर्गवास के बाद वो पेंशन आपकी पत्नी को मिलेगा.
निवृत्तीनंतर स्वेच्छेनं बचत करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेमध्ये सामील होण्याचं वय आणि अंशदानाच्या रकमेशी निगडीत पेन्शन लाभ दिले जातात. प्रामुख्यानं असंघटित क्षेत्रातील गरीब आणि वंचित कामगारांवर केंद्रित ही योजना देशातील सर्वात समावेशक आणि सुलभ सामाजिक सुरक्षितता उपक्रमांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पेन्शन योजनेतील सदस्य संख्या 8 कोटींपेक्षा जास्त झाली आहे आणि 45,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी त्यात जमा झाला आहे. महिला सदस्यांची संख्या वाढून अंदाजे 48% झाली आहे. अटल पेन्शन योजना भारताच्या सामाजिक सुरक्षितता परिसंस्थेचा आधारस्तंभ म्हणून उदयास आली आहे. डिजिटल एकात्मता, महिलांचा सहभाग आणि ग्रामीण पोहोच यावर सरकारनं सतत लक्ष केंद्रित केल्यानं संपूर्ण भारतात या योजनेचा विस्तार होण्यास मदत झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात आपले विचार मांडतील. मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 126वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत सुमारे 92 लाख एकरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुण्यात बातमीदारांना दिली. एकट्या सप्टेंबर महिन्यातच 53 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झालं आहे. नुकसानापोटी आतापर्यंत बाधित शेतकऱ्यांना 2,250 कोटी रुपयांची मदत बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचं भरणे यांनी सांगितलं. महसूल आणि कृषी विभागाकडून संयुक्तपणे पंचनामे करण्याचं काम सुरू असून क्षेत्रीय स्तरावरून नुकसानाचा अहवाल प्राप्त होताच पुढील आर्थिक मदत केली जाईल असंही ते म्हणाले. राज्यातल्या पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिलं. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात मणार धरण परिसरातल्या पूरबाधित नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावातील अनेक नागरिकांना वाढवणा इथं स्थलांतरित करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत पुराचं पाणी ओसरल्यानं गावाशी पुन्हा संपर्क स्थापित झाला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसानं धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्यानं नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे.
कालपासून तर रेड अलर्ट सुरू आहे आणि आता आपण बघत आहात की जे लोक होते काम करत होते बॅरेजेसचे ते पण अडकले होते. तिकडे आम्ही रेस्क्यू टीम पाठवली आणि इतर लोक आमचे एसडीओ तहसीलदार सगळेजण उपस्थित आहेत. आम्ही आर्मी ऑन एनडीआरएफ आणि एसडीआरएफ रिक्विशन केलेलं आहे. एकंदरीत 5 टीम्स त्या ठिकाणी उपस्थित होतील आणि गावातल्या लोकांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी इव्हॅक्युएट करून सुरक्षित ठिकाणी पोहोचवू. अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा पुढे आलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा मदत त्या ठिकाणी देऊ केलेली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत जवळपास सर्व रेस्क्यू टीम्स आणि संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे लोकांना मदत करण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोक आणि त्या ठिकाणचे शेतकरी असलेले यांनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोकांना सहकार्य केलेलं आहे.
नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यानं गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. नदीकाठच्या अनेक भागात पाणी शिरल्यानं अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. मानार धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे कंधार तालुक्यातल्या अनेक गावांना मनॅड नदीच्या पुराचा फटका बसला आहे. जिल्हा आणि नांदेड महापालिका प्रशासन रात्रभर बचाव कार्यात व्यस्त होते. बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीला पुन्हा पूर आला असून या ठिकाणी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पाहणी केली. सीना आणि भीमा नदीला आलेल्या महापुरानं जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्यानं वेढा दिला आहे. प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. नाशिक शहरात रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंगापूरसह अनेक धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. गोदावरी नदीला पुन्हा पूरस्थिती उद्भवली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 6 गावांचा संपर्क तुटला होता त्यापैकी मेंढा या गावची परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. परंडा तालुक्यातील 20 गावातील 3,000 पेक्षा जास्त नागरिक जिल्हा प्रशासनानं स्थलांतरित केलं आहे. परभणी जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम असून पूर्णा तालुक्यातील चुडावा गावाला पाण्याचा वेढा बसला आहे. 25 कुटुंबांची निवारीची सोय एका शाळेत करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात 30 पैकी 19 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल इथं कयाधू नदी पात्राबाहेर वाहत आहे. डोंगरगाव पूल गावाला पुराच्या पाण्यानं वेढा दिला असून गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सातारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये देखील सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा जोर धरला. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधून मोठा विसर्ग सुरू आहे. सोलापूरमधील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना 51 लाख रुपयांची मदत साहित्य रुपानं करण्यात येणार असल्याचं सभापती दिलीपराव माने यांनी काल जाहीर केलं. धुळे पोलीस दलातील 50 अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारातून जमा केलेल्या 2 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या धुळे दौऱ्यावेळी सुपूर्द केला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी, पंतप्रधानांनी पीएम केअर फंडातून मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. क्रिकेट. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुबई इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात काही ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएनएलच्या स्वदेशी 4G यंत्रणेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. स्वदेशी तंत्रज्ञानामुळे शासनाच्या सेवा गावागावात ऑनलाईन पोहोचवता येतील, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. राज्याच्या विविध जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान आणि पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.